आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभागावरवी कौस्तवाक्ते तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो इतिहासीक पोलंड दौरो काल सोपलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोलंड आनी युक्रेन दौराच्या दुसऱ्या आनी निमण्या पावण्यात आयज कीव हांगा पावतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 दिसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात काल सांजे वॉशिंग्टनात पावले. केंद्रीय नागरी विमान येरादारी मंत्री राममोहन नायडू हांणी आरसीएस उडान कार्यावळी अंतर्गत सी प्लॅन ऑपरेशन्स खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. आयज देशभरात पहिलो राष्ट्रीय अंतरिक्ष दीस मनयतले. आनी स्वित्झर्लंडात चलतल्या लुसाने डायमंड लीग सर्तीत दादल्यांच्या भालो फेक सर्तीत निरज चोप्रान दुसरी सुवात मेळयली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो इतिहासीक पोलंड दौरो काल सोपलो. ह्या वेळार श्री मोदी हांणी पोलंडचे प्रधानमंत्री डॉनाल्ड ट्रस्क आनी राष्ट्राध्यक्ष आंद्रे सेबेस्टियन डुडा हांची वर्सा हांगा भेट घेतली. पोलंड हो भारताचो मोलादीक इश्ट अशे ह्या भेटीचे वर्णन करताना प्रधानमंत्री उलयले. ह्या भेटीक लागून एका मोलादीक इश्टासयत सहकार्य वाडोवपाची संद मेळ्ळा अशे एका सोशल मिडिया पोस्टात प्रधानमंत्र्यांनी सांगले. श्री मोदी हांणी पोलंडच्या लोकांच्या आनी सरकारान केल्ल्या येवकाराविशी उपकार मानले. प्रधानमंत्री मोदींच्या पोलंड दौऱ्याक लागून द्विपक्षीय संबंधांमधलो आणखी एक नवो पावंडो हुपलो अशें विदेश वेव्हार मंत्रालयान म्हळा. 4 दशका उपरांत प्रधानमंत्र्यांच्या या उचेल्या पावण्यावेल्या भेटीक लागून भारत आणि पोलंडामधले संबंध आणखी व्यापक आणि दृढ जातले अशें विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जैस्वाल हांणी म्हळा. पोलंडचे प्रधानमंत्री डॉनाल्ड टस्क हांचे कडेन जाल्ल्या चर्चे उपरांत प्रधानमंत्री मोदी हांणी भारत आणि पोलंडमधल्या संबंधांखातीरचो हो महत्वाचो दीस अशें सांगले. श्री टस्क हांणी दोनूय देशांमधले राजनितीक संबंधाच्या 70व्या वर्धापन दिसा निमतान मोदींच्या यजमानपदाचो हो व्हड भोवमान असा असे वर्णन केले. प्रधानमंत्री मोदींनी पॉलिश कंपन्यांकूय मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड उपक्रमात वाटेकार जावपाचे निमंत्रण दिले. प्रधानमंत्री मोदी आणि पोलंडचे राष्ट्रपती आंद्रे सेबेस्टियन डुडा हांणी भारत आणि पोलंडमधली अन्न प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि मुळाव्या सुविधांसहित हेर खुपशा क्षेत्रांमधली भागीदारी घटमूट करपाचेर चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोलंड आणि युक्रेन दौऱ्याच्या दुसऱ्या आणि निमण्या पावंड्यात आयज कीव हांगा पावतले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांच्या आपोवणेवेल्यान प्रधानमंत्री मोदी युक्रेनाक भेट दितले. द्विपक्षीय सहकार्य घटमूट करपाखातीर आणि युक्रेन संघर्ष शांतीकायेन सोडोवपाखातीर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हांचेकडेन उलोवणी करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हांचेकडेन प्रधानमंत्री चर्चा करतले. इश्ट आणि भागीदार म्हणून ह्या वाठारात बेगीनूच शांतीकाय आणि स्थिरता येऊपाची शक्यता असा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हणिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या युक्रेन भेटीक लागून हो संघर्ष सोपतलो अशी आस्त संयुक्त राष्ट्राचे महासचिव आंतोनियो गुटेरस हांणी उक्तायला. ह्या भेटीक लागून युक्रेनचो संघर्ष सोपपाची शक्यता असा अशें झूज काळात प्रधानमंत्री मोदींच्या युक्रेन दौऱ्याविशी महासचिवांचे म्हणयारे स्टेफन दुजारीक हांणी म्हळे. युएन जनरल असेंब्लीन रशियन लष्करी मोहीम आणि युक्रेनच्या मुळाव्या सुविधावेले हल्ले थांबोवपाविशी मागणी करतले 3 ठराव पारित केल्यात. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टीन हांच्या आपोवण्यावेल्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काल सांजे वॉशिंग्टनात पावले. राजनाथ सिंग हांचो हो 4 दिसांचो अमेरिकेचो दौरो आसतलो. ह्या भेटीवेळार मंत्री सिंग तांच्या अमेरिकन संरक्षणवांगडा द्विपक्षीय बसका घेतले आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन हांची भेट घेतले. तशेंच संरक्षण मंत्री अमेरिकेच्या संरक्षण उद्देगांच्या प्रतिनिधी वांगडा चालू आशिल्ल्या आणि फुडल्या हेर कार्यावळीविशी उचेल्या पावण्यावेल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद सांबाळटले. फाटल्या वर्सा नोव्हेंबरात जाल्ल्या 5व्या वर्सुकी भारत अमेरिका 2+2 मंत्री पावण्यावेल्या संवादा उपरांत भारत आणि अमेरिकेन द्विपक्षीय संरक्षण उपक्रमांमधल्या प्रगतीची तोखणाय केल्या. भारतीय सैन्य संरक्षण आणि उद्देगिक सहकार्याच्या आधुनिकीकरणाखातीर भारत आणि युनायटेड स्टेट्स हांच्यामधले सहकार्य वाढोवपाखातीर कार्यावळीक तेको दिवपाखातीर अमेरिकेन वचनबद्धताय स्विकारल्या. जानेवारी 2023 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हांणी सुरू केल्ल्या आयसीईटी कार्यावळींवरवी दोनूय देशांनी तांची परस्पर धोरणात्मक भागीदारी आणि घटमूट करपाचेर सहमती उक्तायल्ली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. केंद्रीय नागरी विमान येरादारी मंत्री राममोहन नायडू हांणी आरसीएस उडान कार्यावळी अंतर्गत सी प्लॅन ऑपरेशन्स खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. ह्या मार्गदर्शक तत्वांनी सी प्लॅन कार्यावळीच्या सुरक्षे खातीर वचनबद्धताय दाखयल्या तशेंच सगळ्या भागधारकांची जापसालदारकी लेगीत हातूंत सांगल्या. मार्गदर्शक तत्वांचो मुखेल हेत देशातल्या दुर्गम वाठारात संपर्क वाढप आणि सगळ्यांखातीर प्रवास चड बरो जावचो हो आसा अशें हे वेळार मंत्री राममोहन नायडू हांणी म्हळें. आरएसएस उडान कार्यावळीच्या येसा उपरांत सरकार फुडल्या 10 वर्सा खातीर आरएसएस उडान 2.0 प्रस्तावीत करपाचो विचार करता अशें तांणी सांगले. देश सी प्लॅन्स ऑपरेशन क्षमतेचो लाव घेवपा खातीर अद्वितीय सुवातेर आसा आनी सरकार सगळी शक्यताय लक्षांत घेवन दर्यादेग न्हंयो तलाव आनी जुव्यांच्या उदरगती खातीर कटिबद्ध आसा अशें ह्या वेळार केंद्रीय नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांणी सांगले. आयज देशभरात पयलो राष्ट्रीय अंतरिक्ष दीस मनयतले. नवी दिल्लीतल्या भारत मंटपात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुखेल कार्यावळीचे उक्तावण करतल्यो. टचिंग लायव्ह वाय टचिंग द मून इंडिया स्पेस सागा हो अंदूच्या राष्ट्रीय अंतरिक्ष दिसाचो विषय आसा. हातून अंतरिक्ष संशोधनाच्या समाजाचेर आणि तंत्रगिन्यांचेर जावपी खोलायन परिणामाचेर भर दिला. या संदर्भात राष्ट्रपती रोबोटिक्स चॅलेंज आणि इंडियन स्पेस हॅकेथॉनच्या जैतिवंतांक सन्मानित करतल्यो. ह्या वर्सा जून म्हयन्यात 21,67,000 नव्या कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत नोंदणी केल्या अशें सरकारान म्हळा. फाटल्या वर्साच्या तुळेप्रमाण हे प्रमाण 60% चड आसा. कर्मचारी राज्य विमा महामंडळान जारी केल्ल्या आकडेवारी प्रमाण 1,58,000 कर्मचारी 25 वर्सा मेरेनच्या पिराय गटातले आसात. आकडेवारी प्रमाण ह्या येवजणेअंतर्गत 4,32,000 बायलां आणि 55 ट्रान्सजेंडर वांगड्यांनी नोंदणी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या आयतारा 25 तारखेक सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. हो तांच्या म्हयनाळी कार्यावळीचो 113 वांटो आसतलो. हाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सगळ्या चॅनलांचेर जातले आणि ही कार्यावळ आकाशवाणी खबरांची वेबसाईट www.newsonair.com आणि न्यूज ऑन एअर मोबाईल एपाचेर लेगीत वितरायतले. तशेंच आकाशवाणी दूरदर्शन पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलचेर लेगीत थेट प्रसारित जातली. राती 8 वरांचे थळाव्या भाषेत ही कार्यावळ परतून प्रसारित करतले. स्वित्झर्लंडात चलतल्या लुसानी डायमंड लीग सर्तीत दादल्यांच्या भालो फेक सर्तीत नीरज चोप्रान दुसरी सुवात मेळली. नीरजान आपल्या हंगामातलो बेस बरो खेळ करताना 89.49 मीटर भालो उडयलो. पीटर हँडरसन हाणे 90.01 मीटर भालो फेकून पहिली सुवात मेळली. भारत आणि इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक काल जाहीर झाले. रोहित शर्माच्या फुडारपणाखाला भारतीय दादल्यांचो क्रिकेट पंगड फुडल्या वर्सा जुनात इंग्लंड आड 5 खेळांची कस लावपी क्रिकेट खेळामेळ खेळटले. लीड्स, बर्मिंगहॅम, लंडन आणि मँचेस्टरात हे खेळ जातले. तसंच भारतीय बायला क्रिकेट पंगडाचे वेळापत्रकही जाहीर केला. हरमनप्रीत कौरच्या फुडारपणाखाला भारतीय पंगड फुडल्या वर्सा जून आणि जुलयात इंग्लंडात 5 T20 आणि 3 एकदिवसाचे खेळ खेळटले. नेपाळातल्या काठमांडूत सुरू आशिल्ल्या साफ 20 वर्सा पिराय सकयल्ल्या फुटबॉल चॅम्पियनशीपच्या निमण्या गटात आयज भारताचो मालदीव आड खेळ जातलो. भारतीय वेळेप्रमाण दनपारा 3:45 हो खेळ सुरू जातलो. भारताचे सध्या एका खेळातल्यान 3 गुण आसात. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो ऐतिहासिक पोलंड दौरो काल सोपलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोलंड आणि युक्रेन दौऱ्याच्या दुसऱ्या आणि निमण्या पावण्यात आयज कीव हांगा पावतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 4 दिसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात काल सांजे वॉशिंग्टनात पावले. केंद्रीय नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांणी आरसीएस उडान कार्यावळी अंतर्गत सी प्लेन ऑपरेशन्स खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. आयज देशभरात पहिलो राष्ट्रीय अंतरिक्ष दीस मनयतले आणि स्वित्झर्लंडात चलतल्या लुसाने डायमंड लीग सर्तीत दादल्यांच्या भालो फेक सर्तीत नीरज चोप्रान दुसरी सुवात मेळली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.